श्रीराम। आजच्या केंद्राची सुरुवात सद्भक्त प्रमोदिनीताई पूजनीय स्वामीजींच्या आठवणीने करेल।
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामीजींनी देह ठेवल्याची वार्ता वाऱ्याच्या वेगाने सर्वदूर पसरली। माया अपारण्यांच्या खाली काही साधक गुरुपूजनाकरता येत होते। या दुःखद घटनेने साऱ्याच साधक विश्वात शोककळा पसरली। क्षणार्धात सारे साधक अनाथ झाले, पोरके झाले। पुण्याबाहेरच्या साधकांना हा शोकसंदेश देण्यात आला। बाहेरगावचे साधक लगेच आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंच्या दर्शनासाठी पुण्यात येण्यास निघाले। त्या सर्व साधकांच्या सोयीकरता दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार करायचे ठरले। तोपर्यंत त्यांना बर्फावर ठेवण्यात आले होते। स्वामीजी सद्भक्त विजयाताई मराठ्यांना म्हणाले होते, स्वामींना एकांत हवा आहे। स्वामी आता हिमालयात चाललेत, हिमालयात बर्फावर झोपावं लागतं। स्वामीजींच्या या वचनांची आठवण होत होती। स्वामीजींच्या अशा अनेक आठवणी उफाळून येत होत्या। त्यांच्या प्रेमळ सहवासाचे अनेक क्षण मनात दाटून येत होते। वाटलं आता सारं काही संपलं, या अनोख्या गावात आता आपण एकटे पडलो, निराधार झालो। एवढ्यात एक मायेचा हात खांद्यावर पडला। मी डोळे पुसतच वर पाहिलं तर शब्द आले, प्रमोदिनी तू कधी स्वतःला एकटी समजू नकोस, मी सदैव तुझ्या बरोबर आहे। तुला कधीही कोणतीही मदत लागली तर तू केव्हाही माझ्या घरी ये। अगदी मध्यरात्री सुद्धा माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी खुले आहेत। हे आश्वासक शब्द होते स्वामी मकरंदनाथांचे। त्या क्षणी या शब्दांनीही खूपच मोठा आधार वाटला। स्वामीजींना देहाने अखेरचा निरोप देताना सद्भक्त मेधागंधेने पसायदान म्हटले। स्वामीजींनी पूर्वी एकदा मेधाला सांगितलं होतं की मी या जगाचा निरोप घेईन, तेव्हा तू तुझ्या गोड आवाजात मला निरोप द्यायचा आहेस। यानंतर चौथ्याच दिवशी रविवारी 4 ऑगस्टला पूर्वी ठरल्याप्रमाणेच गुरुपौर्णिमेचा समारंभ SP कॉलेजच्या लेडी रमाबाई सभागृहात पार पडला। विशेष म्हणजे या समारंभाला मातोश्री सरलादाई सुद्धा उपस्थित होत्या। स्वामीजींनी पूर्वी सांगितल्याप्रमाणेच या कार्यक्रमात त्यांच्यासाठी ठेवलेल्या अर्ध्या तासापैकी 20 मिनिटे स्वामी मकरंदनाथ बोलले तर 10 मिनिटे स्वामीजींचे चिरंजीव बापूसाहेबांनी स्वामीजींच्या हृदय आठवणी सांगितल्या। याच कार्यक्रमात स्वामीजींच्या पसायदान या पुस्तकाचे पुनःप्रकाशन झाले। तसेच प्रथमच स्वामीजींच्या आवाजातील रामधून आणि काही अभंगांची कॅसेट सर्वांना उपलब्ध करून देण्यात आली। या कॅसेटमुळे प्रत्येक साधकाजवळ स्वामीजी नादरूपाने कायमचे पोहोचले होते, पण त्यांचे ते लोभस रूप आता पुन्हा पाहता येणार नाही। त्यांच्या प्रेममयी कासवीच्या नजरेत पुन्हा सुस्नात होता येणार नाही। आता त्यांची ती हवी हवीशी वाटणारी आपलेपणाची थाप पाठीवर कधीच पडणार नाही। आलीस ये इथे माझ्याजवळ येऊन बैस, असं मायेने कोणी सांगणार नाही. अंतःकरणापासून अगदी कळवळ्याने आध्यात्मिक प्रगतीसाठी कोणी साधनेत मार्गदर्शन करणार नाही. अशा अनेक विचारांनी प्रत्येक साधक निराश झाला होता, खिन्न झाला होता, निराधार होऊन सैरभैर झाला होता. आता नेमकं काय करावं हेच समजत नसल्याने अंधारात अडखळत होता. एवढ्यात मायेचा एक किरण समोर आला. त्याने सर्वच साधकांना विश्वास दिला, दिलासा दिला, आधाराचा भक्कम हात दिला. तो हात होता स्वामी मकरंदनाथांचा. स्वामीजींनी आपल्याला अनाथ केलेलं नाही तर एका शक्तिमान सक्षम हातात आपल्याला सोपवलं आहे याची साधकांना खात्री पटली. पुन्हा सारं साधक विश्व सावरलं गेलं, सुस्थित झालं. स्वामी मकरंदनाथांच्या प्रेमळ छायेत सर्वच साधक पुन्हा एकदा शांत चित्ताने आणि आत्मविश्वासाने साधनेला लागले. पुढे काही दिवसातच काही मान्यवर व्यक्तींचे शोक संदेश आले. यावेळी शिवमुनीजी अमेरिकेत होते. त्यांनी तेथून शोक संदेश पाठविला. आपण एका महान आध्यात्मिक संताला गमावले आहे असे त्यात ते म्हणाले. तर बेलसरे महाराज म्हणाले, आत्मज्ञानी संत कसे असतात ते आजवर फक्त वाचलेले होते, पण स्वामी माधवनाथांकडे पाहून त्याची प्रचिती आली. देहाच्या एवढ्या विकल स्थितीतही ते स्वस्थित होते, आनंदात होते. आत्मज्ञानी महापुरुष कसा देहातीत असतो आणि सच्चिदानंद रूपच असतो हे मला स्वामींकडे पाहून समजलं. स्वामींना भेटून अध्यात्मशास्त्रावरचा माझा विश्वास अधिकच दृढ झाला. आज एका महान आत्मज्ञानी संतालाच आपण पारखे झालो. अध्यात्म क्षेत्रातील ही फार मोठी हानी आहे. स्वामींसमवेत प्रत्येक क्षणी त्यांची सावली बनून वावरणाऱ्या मातोश्री सरलाताईंच्या शोकाला तर पारावरच नाही. आता त्या साध्वीने काय करावे बरं? आलेल्या प्रत्येक शोक संदेशातून त्या व्यक्तींना स्वामीजींबद्दल वाटणारं नितांत प्रेम आणि आदरच व्यक्त होत होता. स्वामीजींनी सर्वांच्याच हृदयात प्रेमरूपाने अढळ स्थान प्राप्त केलं होतं. यानंतर काही दिवसातच स्वामी मकरंदनाथ मला म्हणाले, प्रमोदिनी, तू स्वामीजींच्या आठवणी व्यवस्थित लिहून काढ. त्यांच्या प्रेरणेनेच मी ह्या आठवणी संघटित करून सूत्रबद्ध केल्या. त्यातूनच या स्वामी स्मृतींची निर्मिती झाली. या स्मृतींच्या रूपाने माझ्या सद्गुरूंची, स्वामीजींची मला सेवा घडली. पुढे स्वामी मकरंदनाथांनी केंद्रातून स्वामी स्मृती हा कार्यक्रम सुरू केला आणि अनेक साधकांकडून आपल्याला स्वामीजींच्या विविध आठवणी श्रवण करता आल्या. स्वामीजींच्या लीला चरित्राचे अनेक विध अज्ञात पैलू आपल्याला ज्ञात झाले. स्वामीजींचं जीवनचरित्र अधिकाधिक सर्वांगीण झालं. आज केंद्रात येणाऱ्या अनेक नवीन साधकांनी स्वामी माधवनाथांना प्रत्यक्ष पाहिलेलं नाही, परंतु या स्वामी स्मृतींमधून स्वामीजी आज त्यांनाही सुपरिचित झाले, आपलेच वाटू लागले. या साऱ्याचं श्रेय श्री मकरंदनाथांनाच जातं. या उपक्रमाद्वारे त्यांनी एक प्रकारे आपल्या सद्गुरूंची पूजाच बांधली, त्यांचा गौरवच केला आणि साऱ्या साधक विश्वावर फार मोठे उपकार केले आहेत. स्वामी स्मृतींमधून स्वामीजींची जीवनगाथा उकळण्याचा कितीही प्रयत्न झाला तरीही स्वामीजी पूर्णत समजणं अशक्यच आहे, कारण ते आपल्या आकलनाच्या खूपच पलीकडचे आहेत. पण तरीही एक दिलासा आहे, परिसाचा एक कणही लोखंडाचे सुवर्ण करू शकतो, सूर्याच्या किरणांचा एक अंशही आपले सारे जीवन उजळू शकतो. तद्वतच स्वामी रूपी या ज्ञान सूर्याच्या ज्ञान किरणांच्या या एका अंशाच्या आकलनानेही आपलं सारं जीवित तेजोमय होऊ शकत. स्वामीजींच्याच कृपेने आपल्या जीवनाचे इप्सित पूर्णत्वास जावो. मानवी जन्माचे चरम लक्ष आत्मज्ञान स्वरूप दर्शन आपल्या सर्वांनाच याची देही याची डोळा प्राप्त होवो, हीच आज आपल्या लाडक्या स्वामीजींच्या पवित्र चरणी विनम्र प्रार्थना. हरिओम तत्सत.